आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नागपुरातील हिंसाचार बाधित नंदनवन आणि कपिलनगर पोलीस ठाण्याचा हद्दीतील कर्फ्यू हटवला. कोतवाली तहसील आणि गणेशपेठमध्ये कर्फ्यू कायम. 6 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दुपारी 2 ते 4 या कालावधीत शिथिलता. राज्यातील देवस्थान इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करण्यासाठी समिती नेमल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती. नागपूर महानगरपालिकेचा चालू आर्थिक वर्ष 2024-25 साठी एकूण जमा खर्च 5,302 कोटी आणि 4,603 एकूण खर्च यासह 698 कोटी शिलकीचा सुधारित अर्थसंकल्प सादर. आणि विदर्भात आज बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट, तर उद्या चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये ऑरेंज अलर्ट. आता सविस्तर बातम्या. नागपुरातील महाल आणि हंसापुरीत पसरलेल्या हिंसाचारानंतर नागपूर पोलिसांनी गेल्या 17 मार्चला शहरातील 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू केली होती. मात्र आता शहर पोलिसांनी नंदनवन आणि कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी हटवली असून 6 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दुपारी 2 ते 4 या कालावधीत शिथिलता देण्यात आली आहे. मात्र कोतवाली तहसील आणि गणेशपेठ या 3ही पोलीस ठाण्यातील संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. नागपूर शहर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी हे निर्देश जारी केले आहेत. परिस्थिती बघून संचारबंदी शिथिल करण्यासाठीची चाचपणी करीत असल्याचं त्यांनी सांगितलं.
ते आपलं जे आम्ही शिथिलता दिली होती तसे 2 जे पोलीस स्टेशन मधून काढलेले आहे कर्फ्यू, ते जे सिच्युएशनच्या आधारावर आपण केलेलं आहे आणि ते आपण पुढचा निर्णय जसे सिच्युएशन त्याप्रमाणे आपण घेऊ.
दरम्यान या प्रकरणांमध्ये 99 जणांना अटक झाली असून यामध्ये जे व्हिडिओ सीसीटीव्ही तसंच सायबर सेलच्या तपासणीत गुन्हे करताना उघडकीस आले त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावरील आरोप पडताळले जात आहेत. पोलीस निष्पक्षपणे कारवाई करत आहेत असं देखील सिंघल यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. चंद्रकांत रघुवंशी, दादाराव केचे, संजय केणेकर, संजय खोडके आणि संदीप जोशी यांनी सभापती राम शिंदे यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ देववली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. दाओसमध्ये झालेल्या करारांमुळे राज्यात 16 लाख रोजगार निर्मिती होणार असून त्यादृष्टीनं राज्य सरकार या करारांची चोख अंमलबजावणी करेल अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. या करारांच्या अंमलबजावणीबाबत विरोधकांनी केलेले आरोप त्यांनी फेटाळून लावले. त्याउलट महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या करारांची अंमलबजावणी झालेलीच नाही असंही ते म्हणाले. राज्यात ग्रामीण भागात स्टार्टअपला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी नेक्स्ट डोअर स्टार्टअप योजना सुरू केली जाणार आहे. याअंतर्गत 1 लाख नवे स्टार्टअप सुरू करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं असल्याचं कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. रायगड जिल्ह्यात महाड इथं 12 बलुतेदारांसाठी विश्वकर्मा भवन सुरू करणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर राहणार असून शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे आयोजित डॉ पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख पुरस्कार वितरण सोहळ्याला ते उपस्थित राहतील. तत्पूर्वी ते डॉ पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करतील. राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर येत्या 23 आणि 24 मार्च रोजी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्या दौऱ्यानुसार ते चिखलदरा ग्रामीण रुग्णालयाला भेट देतील. याशिवाय विविध ग्रामीण रुग्णालयांना ते भेट देणार असून अमरावतीमधील खासगी डॉक्टरांसोबत देखील संवाद साधतील.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 ॲनिमेशन, गेमिंग, ई स्पोर्ट, कॉमिक्स, चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा. क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org.
राज्यातील देवस्थान इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करण्यासाठी महसूल विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली. या समितीत आणखी तज्ज्ञांचा समावेश केला जाईल आणि समितीनं दिलेल्या अहवालानुसार विधिमंडळात विधेयक मांडलं जाईल असं त्यांनी सांगितलं. विधानसभेच्या आज झालेल्या विशेष बैठकीत लक्षवेधी सूचना चर्चेला घेतल्या गेली. त्यात यासंबंधीची सूचना गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केली होती. चंद्रपूर जिल्ह्यात जिवती तालुक्यातील वनजमिनी शेतकऱ्यांना देता याव्यात यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, वनविभागाला अन्य जमिनी देऊन या जमिनी सोडवून घेऊ असं आश्वासनही त्यांनी दिलं. राज्यातील अपूर्ण राहिलेल्या धरणांची कामं पूर्ण करण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवला जाईल असं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तम जानकर यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूर महानगरपालिकेच्या चालू आर्थिक वर्ष 2024-2025 एकूण जमा खर्च 5,302 कोटी आणि 4,603 एकूण खर्च यासह 698 कोटी शिलकीचा सुधारित अर्थसंकल्प महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजित चौधरी यांनी आज सादर केला. महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये परिवहन विभागाला पीएमई बस सेवा, त्याचप्रमाणे राज्य शासन केंद्र शासन यांच्याद्वारे सुमारे 600 इलेक्ट्रिक बसचा ताफा मिळणार असून नागपूरच्या रिंगरोडवर ई आर्टिक्युलेटेड बसेसच्या माध्यमातून फ्लॅश चार्जिंग तंत्रज्ञानाद्वारे निरंतर बस सेवा चालू राहणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
त्यांच्या संदर्भातला एक डीपीआर तयार केलेला आहे आणि तो केंद्रदेखील आपलं पब्लिश झालेला आहे. त्याची मान्यता जी आहे मॉडकडून आपल्याला मिळेल असे अपेक्षित आहे. ह्या आपल्या 18 मीटरच्या बस आहेत आणि यांचं कंटिन्युअस जे मुवमेंट असणार आहे ती आपल्या रिंग रोड वर उतरणार आहे. या 25 लर्निंग बसेस असणार आहेत प्लस त्याच्यामध्ये 3 आपण स्पेअर आणि त्या फ्लॅश चार्जिंग वर जाणाऱ्या बसेस.
याचप्रमाणे इलेक्ट्रिक वाहनांसाठी नागपूर शहरातील 11 ठिकाणी सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे 11 चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येतील. सोमलवाडा इथं 3,80,00,000 रुपयाच्या तरतुदीने क्लीन स्ट्रीट फूड हा प्रकल्प विकसित करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. संपत्ती कराद्वारे 2024-2025 या चालू आर्थिक वर्षात 11,000 वर नवीन मालमत्ता कर निर्धारण कक्ष आणले असून पुढील आर्थिक वर्ष 2025-26 करता मालमत्ता करापासून 350 कोटी रुपयांचं उद्दिष्ट देखील निश्चित करण्यात आल्याची माहिती चौधरी यांनी दिली. शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनाच्या थेट विक्रीसाठी आणि बाजारपेठेच्या नवीन संधींसाठी जिल्हास्तरीय शेतमाल विक्री महोत्सवात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी केलंय.
येणारे 22 आणि 23 तारखेला आपला जिल्हास्तरीय शेतमाल महोत्सव आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही आयोजित करणार आहे. 22 तारखेला पूर्णपणे आम्ही चियाच्या बद्दल बजर आणि सेलर मीट आम्ही प्लॅन केलेली आहे, नियोजन केलेली आहे. यामध्ये चियाच्या खरेदी करणारे कंपनी तिथे येणार आहे आणि आपला शेतकरीला त्यांच्यासोबत चर्चा करायला, या वर्षीच्या माल विक्री आणि पुढच्या वर्षीचे नियोजन करायला सुद्धा यांचा एक चांगली संधी आहे. आणि 23 तारखेला सगळं पिकांचं आम्ही घेणार आहे, शेतमाल सगळं आम्ही घेणार आहे.
या महोत्सवाचं आयोजन उद्यापासून अर्थात 22 आणि 23 मार्च 2025 रोजी बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण केंद्र वाशिम इथं सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत करण्यात आलंय. 150 स्टॉल्स उभारले जाणार असून धान्य, फळं, भाजीपाला, सेंद्रिय उत्पादनं, कृषी प्रक्रिया उत्पादनं आणि खाद्यपदार्थ थेट ग्राहकांच्या विक्रीसाठी उपलब्ध असतील. दिनांक 21 मार्च 2025 रोजी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि सहाय्यक विभागीय सिग्नल व दूरसंचार अभियंता यांनी वर्धा आणि पुलगाव स्थानकांच्या सुधारणेच्या दृष्टीनं व्यापक निरीक्षण केलं तसंच पुलगाव स्थानकावर अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाअंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळाला 50 वर्ष पूर्ण झाली असून मावी मच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नवतेजस्विनी महाराष्ट्र महिला उद्योग विकास प्रकल्पाअंतर्गत बचत गटातील महिलांनी उत्पादित वस्तूची जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शनी आणि विक्री आजपासून 23 मार्चपर्यंत बुटीबोरी एमआयडीसी इथं आयोजित करण्यात आली असून कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांच्या हस्ते आज सायंकाळी होत आहे. विदर्भातील पूर्व भागातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला असून पश्चिम विदर्भातील अमरावती आणि यवतमाळमध्ये देखील अलर्ट देण्यात आलाय. याशिवाय उद्या यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पर्जन्यवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. दरम्यान लोकांनी सतर्कता बाळगण्याचं आवाहन नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं केलंय. येत्या काही तासात नागपूर, अमरावती आणि यवतमाळ या ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता असून चंद्रपूर, गडचिरोली आणि जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय गडचिरोली इथं पर्जन्यवृष्टीसह तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागपुरातील हिंसाचार बाधित नंदनवन आणि कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कर्फ्यू हटवला. कोतवाली तहसील आणि गणेशपेठमध्ये कर्फ्यू कायम. 6 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दुपारी 2 ते 4 या कालावधीत शिथिलता. आणि विदर्भात आज बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट तर उद्या चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये ऑरेंज अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण थोड्याच वेळात म्हणजे 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.